एका माणसाजवळ 100 भेड होते. तो त्याले सुंदर चारागाहमध्ये अखेर सुंदर पाण्याच्या जागेवर चारावाले नेत होता. तो चांगला चरवा होता, अखिन साहसी भी होता. एका दिवशी एक जंगली जानवर भेडाजवळ आला, अखिन घात करावाची कोशिश केलन, पर रखवाला तुरंत येऊन त्या जंगली जनावराचा घात करून टाकलन. मग आपली भेड त्यानं चांगल्या जागेवर चारावाले नेलन. सूर्यास्त झाल्याच्या पहिले त्यानं आपल्या मेंढ्याले एकत्रित केलन, अखिन घराकडे जाऊ लागला. रात्री आराम करण्यासाठी ते आपल्या घराले चांगल्या रस्त्यानं घराले पोहोचले. पण एक लहान मेंढा चरवाह्याची आवाज नाही ऐकून हरी हरी घास पाहून घास चरावाले तेथी रुकून गेला. रात्री झाली, लहान मेंढा अंधार पाहून भिवू लागला. सर्व मेंढ्या घरी आराम करत होत्या. चरवाहा घरी येऊन सर्व मेंढ्याची गिनती करू लागला. 1, 2, 3, 4, 97, 98, 99. अरे, आपला एक मेंढा नाही. त्याच वेळी तो त्याले पाहवाले निघून गेला. रात्रीची थंडी अखिन अंधाराचा ख्याल नको करून तो त्याची खोजीले निघाला. कधी कधी तो मेंढ्याची आवाज घेवासाठी रुकत होता. आवाज देऊन मेंढ्याले हाकलू लागला. अखिन शांत राहून त्या मेंढ्याची आवाज घेवासाठी उभा राहिला. अरे, तो का होय? तोच माझा गुम झाला मेंढा होय. गोटे अखिन काट्यामध्ये तो मेंढा फसला होता असं त्यानं पाहलं. आपल्या फसल्या मेंढ्याचं काढून आपल्या खांद्यावर बसवून त्यानं आपल्या घराकडे चालू लागला. सर्व माणसं त्या गुम झाल्या मेंढ्यासारखे आहात आणि आपल्या आपल्या रस्त्यावर ते चालतात. ते सर्व पापाच्या अंधारामध्ये भटकून गेले. येशू एक चांगला चरवाहा आहे. तो हमत पाहून हमाले वाचवासाठी तो ह्या जगात आला. त्यानं हमाले वाचवासाठी काय केलं? त्यानं आपलं जीवन तक हमच्यासाठी दिलं. तो मेला, तिसरे दिवशी जिवंत झाला. अखिन आजपर्यंत तो जीवित आहे. तो मरण पावला आणि आपले पाप क्षमा झाले. तो चांगला चरवाहा आहे. तो आम्हाला बोलवून राहिला. काय तुम्ही त्याचे प्रेमाची गोष्ट ऐकता, अखिन उत्तर देता? अशी प्रार्थना केल्या पाहिजे. हे परमेश्वरा येशू, मी तुझवर विश्वास करतो. तू माझ्यासाठी मिलास. अखिन 3 दिवसामध्ये जिवंत झालास. मी तुझे मागे चालावले तयार आहोत.